भिन्नमा हामी यसरी लेख्छौँ। तिन भागा आठ जोड दुई भागा आठ जोड तिन भागा आठ बराबर तिन जोड दुई जोड तिन भागा आठ बराबर आठ भागा आठ बराबर एक सिंगो भाग।